नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहावं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींचं आवाहन. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल, सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण, तसंच 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र प्रदान. आणि 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती बोलत होते. धनखड यांच्या सुविद्य पत्नी डॉ सुदेश धनखड, कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, कुलगुरू डॉ विजय फुलारी, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी हे शिक्षण संस्थेची खरी शक्ती असतात आणि त्यांच्याकडून संस्थेला सर्व प्रकारे मिळणारे योगदान हे संस्थेच्या प्रगतीत भर घालत असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. ते म्हणाले,
कन्व्होकेशन विल एव्हर बी इस्ट इन युअर मेमरी. फ्रॉम हिअर ऑन वर्ड्स यू विल टेक लीप इन टू द लार्जर वर्ल्ड. इसको दीक्षांत कहा जाता है, शिक्षांत नहीं है, बिकॉज लर्निंग नेवर स्टॉप्स. ऑल योर लाइफ यू हैव टू कीप ऑन लर्निंग. व्हाइल कॉन्ग्रेचुलेटिंग यू I will make fervent appeal. Always have connect with your alma mater. I can say with confidence that alumni associations of universities are spinal strength, and the corpus created by them sustains global institutions, maintains their reputation.
आंतरराष्ट्रीय घुसखोरी, धर्म स्वातंत्र्य, लोकशाहीची सुरक्षा, जागतिक पातळीवर भारताची उज्ज्वल प्रतिमा, पायाभूत सुविधांचा विकास आदी मुद्द्यांवरही उपराष्ट्रपतींनी भाष्य केलं. आज भारतात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून या संधीच्या आधारे तरुणांच्या आकांक्षांना पंख मिळू शकतात असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. ते म्हणाले,
दुनिया मे आज के दिन जितनी संभावनाएं भारत में है किसी भी और देश में नहीं है. पहले कभी नहीं हुआ कि दुनिया की संस्थाएं भारत के बारे में ऐसी अच्छी बातें करें. इंटरनेशनल मॉनिटरी फंड हैज रिफ्लेक्टेड इंडिया इज अ फेवरेट डेस्टिनेशन ऑफ इन्वेस्टमेंट एंड अपॉर्चुनिटी. इट इज नॉट ऑन अकाउंट ऑफ गवर्नमेंट जॉब्स, इट इज ऑन अकाउंट ऑफ अपॉर्चुनिटीज. मेरी आपसे खास विनती होगी और आपकी संस्था से भी, लेट आवर यूथ कम टू नो उनके लिए अपॉर्चुनिटीज कितनी है, ताकि अपनी आकांक्षाओं को वो अंक दे सकें.
पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसंच पीएचडी संशोधक अशा एकूण 56,122 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती तसंच कुलपतींनी एक पेड़ मां के नाम मोहिमेअंतर्गत विद्यापीठ नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण केलं. शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं. संविधानाने दिलेले मौलिक अधिकार वापरताना मौलिक कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत या पार्श्वभूमीवर संविधान जागर अभियानाचं महत्व मोठं असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. दरम्यान आपल्या या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी वेरूळ इथं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन वेरूळ लेण्यातल्या कैलास लेणीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर इथला दौरा आटपून उपराष्ट्रपती आता दिल्लीकडे प्रस्थान करत आहेत. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल असा विश्वास सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला शहा यांनी संबोधित केलं. बँकेच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दात आढावा घेतला.
1988 में शेड्यूल्ड सहकारी बँक बना, 2005 में कोर बँकिंग को एक्सेप्ट किया, 2012 में मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव बैंक बना और देश की सबसे पहली कोऑपरेटिव डीमैट संस्था शुरू करने का सौभाग्य भी हमारी जनता कोऑपरेटिव बैंक को था. 71 ब्रांचेस, 2 एक्सटेंशन काउंटर, 15,200 से अधिक व्यापार, 1,75,000 सदस्य और 10 लाख से ज्यादा संतुष्ट ग्राहक एक बैंक नहीं है, एक बहुत बड़ा परिवार हुआ है।
पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना अनुदानाच्या रकमेत 50,000 रुपये वाढ करण्याचा तसंच प्रत्येक घराला सौर ऊर्जा संयंत्र देण्याचा निर्णय जाहीर केला। ते म्हणाले,
आपण या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो, नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो, पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो, असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो। पण मला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। माझा विश्वास आहे पुढच्या 15 दिवसांमध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता निश्चितपणे पोहोचेल।
28,000 ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम थेट दाखवण्यात आला। विविध ठिकाणच्या 20 लाख लाभार्थ्यांना यावेळी ठिकठिकाणी मंजुरीचं पत्र देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी मनमोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार या विषयावर परिसंवाद रंगला। भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो असा सकारात्मक सूर या परिसंवादातून उमटला। मराठी पाऊल पडते पुढे तसंच बृहन महाराष्ट्रातील मराठी जीवन आणि साहित्य या विषयावर पार पडलेल्या परिसंवादालाही साहित्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं। त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्य दिंडी काढण्यात आली। पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं। संमेलनाचे उद्घाटक कमल भारती यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या। संमेलनाध्यक्ष अशोक राणा यांनी छत्रपती संभाजीनगरात भरलेल्या या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली। आमखास मैदानावर मलिकंबर साहित्य नगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक तपासणी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे संचालकांना दिले आहेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती। तत्कालीन उस्मानाबाद बीड औरंगाबाद नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा अहवाल 28 जुलै 2022 रोजी रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता। त्यात या प्रकल्पाची एकूण लांबी 240 किलोमीटर असून अंदाजे खर्च 4,857,47,00,000 रुपये असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। जालना इथं आज पहाटे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दाबून 5 मजुरांचा मृत्यू झाला। जाफराबाद तालुक्यातल्या पासोळी इथं ही दुर्घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 11 तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर नोंदणी करून शेतमाल विक्रीसाठी न्यावा असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी VU राठोड यांनी केलं आहे। ही तूर खरेदी 13 मे पर्यंत सुरू राहणार आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहावं, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींचं आवाहन। सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष साध्य होईल, सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र प्रदान। 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।